श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। कालच्या भागात परमात्म्यांनी सांगितलं की जर त्या परमपुरुषाप्रत जायचं असेल, व्यक्त आणि अव्यक्त दोहोच्या पल्ल्याआड जे चैतन्यरूपी परमपुरुष अक्षर ब्रह्म आहे, त्या अक्षर ब्रह्मापर्यंत जायचं असेल तर त्यापर्यंत पोचण्याचा एकमात्र उपाय म्हणजे एकनिष्ठ भक्ती। एकमेवा द्वितीयम असं त्या परमात्म्याचं स्वरूप आहे, तो अद्वितीय आहे, एकमेव आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही। आणि त्याच्यापर्यंत जाण्यासाठी अनन्य होऊन अनन्य भावाने त्याला शरण येऊन एकनिष्ठेने त्याची भक्ती केली तरच त्याच्याप्रत जाता येते। ते माझे परम साचो कारे निजधाम, हे आतुवट तुझं वर्म दाविजत असे। हे अंतकरणाच्या आतली जी गोष्ट आहे, जे वर्म आहे, ते तुला मी सांगितलं कारण ते माझं परम आणि निजधाम आहे। आणि हे मी तुला खरोखर सांगत आहे, साचो कारे निजधाम, खरेखुरे माझे निजधाम ते आहे। आज 8व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकापासून निरूपणाला सुरुवात करू आणि माऊलींना काय सांगायचं आहे, माऊलीचं निरूपण काय आहे या श्लोकांवरती ते पाहूया। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। यत्र काले तन्मा वृत्ती मा वृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ। काल अनन्य भक्तीचा विषय होता, आज त्या परमपुरुषाप्रत जाण्याच्या आधी कुठल्या कंडिशन्स महत्त्वाच्या आहे, एक जनरल कंडिशन्स काय असाव्या याच्यावरती विचार। हे भरतश्रेष्ठा, तथापि कोणत्या काळी देहावसान झाले असताना योगी अनावृत्तीप्रत जातात, म्हणजे जन्ममरणापासून मुक्त होतात, आणि कोणत्या काळी देहावसान झाले असता आवृत्तीप्रत म्हणजे पुनर्जन्माप्रत जातात, तो काळ तुला सांगतो। त्या काळाचं वर्णन आता इथे आलेलं आहे। तेवीची आणिकेही एके प्रकारे हे जाणता आहे सोपारे, तरी देह सांडो तेनी अवसरे जेथ मिळती योगी अथवा अवचटे ऐसे घडे जे अनवसरे देह सांडे तरी मागवते येणे घडे देहासिची। म्हणूनी काळ शुद्धी जरी देह ठेविती तरी ठेवित खेवी ब्रह्मची होती, एरवी अकाळी तरी येती संसारा पुळती। तैसे सायुज्याने पुनरावृत्ती ये दोन्ही अवसराधीनाहाती, तो अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगो तरी ऐके गा सुबटा, पातलिया मरणाचा माजीवटा पाचै आपुलालिया वाटा निगती अंती। त्याचप्रमाणे आणखीही एका प्रकाराने हे निजधाम जाणणे सोपे आहे। तरी योगी लोक योग्य काली देहत्याग करून जिथे प्राप्त होतात ना, ते माझे निजधाम होय। अथवा अकस्मात असे घडते की योग्याचा देह अयोग्य काली पडला तर त्याला पुन्हा जन्माला यावे लागते। म्हणून योग्यांनी योग्य काली देह ठेवला तर ते देह ठेवता क्षणीच ब्रह्म होतात। एरवी त्यांनी जर अयोग्य काली देह ठेवला तर ते पुन्हा संसाराला येतात। अगदी त्याप्रमाणे मदरूप होणे आणि जन्म मरण्याच्या फेरात सापडणे ही दोन्ही ठराविक मरण वेळेच्या अधीन आहेत। आता प्रसंगानुसार त्याच काळासंबंधाने विचार तुला सांगतो तर अर्जुना ऐक। मरणाची गुंगी प्राप्त झाली असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या वाटेला निघतात। हळूहळू पंचमहाभूते या शरीराची साथ सोडायला लागतात। ऐसा वरी पडीला पयान काळी बुद्धी ते भ्रमू न गिळी स्मृती नव्हे आंधळी न मरे मन हा चेतना वर्गु आघवा मरणी असे टबटवा परी अनुभविलिया ब्रह्म भावा गमसणी होनी ऐसा सावधहा समवावो आणि निर्वाण वेर्ही निर्वाहो हे तरीच घडे जरी सावावो अग्निचाथी पहाया वारे नका उदके जय दिव्याचे दिवीपण झाके तै असती सकाय देखे दिठिया पुली तैसे देहांतिचेनी विषमवाते देह आत बाहेरी श्लेष्माते तै विझोनी जाय उजीते अग्नीचे जेव्हा ते वेळी प्राणासिची प्राणु नाही तेथ बुद्धी असोनी करिल काई म्हणोनी अग्निविण देही चेतनान थरे। असा मरण काळ प्राप्त झाला असताना बुद्धीला भ्रम गिळीत नाही। बऱ्याच लोकांच्या बुद्धीला भ्रम पडतो, पण योगी जी असतात त्यांची बुद्धी शेवटपर्यंत तल्लक असते। स्मरण शक्ती आंधळी होत नाही आणि मन मरत नाही। याप्रमाणे हा सर्व इंद्रिय समुदाय मरण समयी टवटवीत असतो, पण तो अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला आकलन केल्यामुळे प्रसन्न असतो। कारण ते मन, ते बुद्धी, ते अंतःकरण हे सगळं त्या ब्रह्मस्थितीला अनुभव करत असते, म्हणून आतून आनंदित असते। याप्रमाणे हा इंद्रिय समुदाय सावध असणे आणि तो त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकणे हे जर अग्नीचे साह्य असेल तरच घडेल। अग्नीचे साह्य म्हणजे शरीरात तेज असेल, चैतन्याचे तेज असेल तरच घडेल। असे पहा की वाऱ्याने अथवा पाण्याने जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो तेव्हा शाबूत असलेली आपलीच दृष्टी पाहू शकते का? अगदी त्याप्रमाणे देह पडण्याच्या वेळी होणाऱ्या या तिन्ही दोषांनी देह आत बाहेर कफाने व्यापला जातो। त्रिदोष म्हणजे वात पित्त कफ, त्यापैकी कफाने पूर्ण देह व्यापला जातो। त्यावेळी जेव्हा अग्नीचे तेज विझून जाते त्यावेळी प्राणासच क्रियाशक्ती नसते, म्हणजे प्राणशक्ती जे म्हणतो प्राणाची क्रियाशक्ती तेच मालवून जाते। मग तेथे बुद्धी असून काय करेल, तेथे मन असून काय करेल? म्हणून अग्निशिवाय म्हणजे शरीराच्या तेजाशिवाय शरीरामध्ये चेतना ही जी ज्ञानाची कलाच आहे, चेतना म्हणजे ती ज्ञानकला, चेतनारूपी ज्ञानकला ही टिकू शकत नाही। कारण तिला टिकण्यासाठी तिथे अग्नी पाहिजे, म्हणजे एनर्जी पाहिजे। गा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखलू ओला वाया आयुष्य वेळू आपुला अंधारा गिवसी आणि मागील स्मरण आघवे तेणे अवसरे सांभाळावे मग देह त्यजूनी मिळावे स्वरूपी की तव तया देह श्लेष्माच्या चिखली चेतनाची बुडो निगेली तेथ मागिली पुढीली हे ठेली आठवण सहजे मनोनी आदीची अभ्यास जो केला तो मरणयनयताची निमोनी गेला जैसे ठेवणेन दिसता मालवला दिपुहा तिचा आता असो हे सकळ जाणपा ज्ञानासी अग्निमुळ तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्णाथी। अरे अर्जुना, जर देहातील अग्नी गेला तर तो देहच नाही, मग तो ओला चिखल आहे। हे पंचतत्वापैकी अग्नितत्व जर निघून गेलं, ते इक्विलिब्रियम जर नष्ट झालं, तर माती आणि पाणी हे एकत्र येऊन त्याला चिखल करून टाकतील ना। असे झाले म्हणजे आयुष्य आपला वेळ व्यर्थ अंधारात शोधित राहते, म्हणजे माणूस मरण्याची वाट पाहत राहतो। आणि वास्तविक पाहिले असता मागील जे सर्व स्मरण आहे ना ते त्यावेळी तसेच ठेवायचे असते आणि मग देह टाकून परमात्मस्वरूपी मिळायचे असते. परंतु देहाला ज्या कफाने व्यापले असते ना, खो खो खोकला, त्या देहाला त्या कफाने व्यापलेले व्यापलेले असते. त्या कफाला चिखलात चेतना बुडून गेली, तेथे मागील केलेल्या अभ्यासाची पुढील स्वरूपस्थितीची आठवण ही स्वाभाविक रीतीने थांबली. त्याला आठवणसुद्धा राहत नाही मागच्या अभ्यासाची. म्हणून ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू पाहण्यासाठी हातात घेतलेला दिवा ती वस्तू दिसण्यापूर्वीच मालवून जावा, म्हणजे ती वस्तू कशी दिसेल, अगदी त्याप्रमाणे मरणाच्या अगोदरच जो जन्मभर अभ्यास केलेला असतो तो मरण येण्याच्या पूर्वीच नाहीसा जर झाला तर मग कसं होईल. आता हे सगळे असू दे, असे समज की ज्ञानाला मूळ कारण अग्नी आहे. त्या अग्नीचे मरणकाळी संपूर्ण बळ असावे, म्हणजे या पंचतत्वापैकी अग्नितत्व त्या शरीरामध्ये असायला पाहिजे. जर ते अग्नितत्व तिथे नसेल तर मग पाणी आणि माती म्हणून सगळा चिखल तयार होईल आणि मरणाची वाट पाहणे एवढंच शिल्लक राहील. आता पुढे ते दशा, तो काल काय असेल याची चर्चा येत आहे.
अग्निर्ज्योतिरहा शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयात गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जनाः.
मर्ताक्षणी कसा काळ हवा, तर आत अग्नी आणि ज्योतीचा प्रकाश. आतली जो ज्योती आहे, आपली अंतर्ज्योती, प्राणशक्ती, प्राणऊर्जा, त्याचा प्रकाश. बाहेर दिवस रात्र नाही, दिवस, शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाचे सहा महिने. उत्तरायणाचे सहा महिने म्हणजे संक्रांतीपासून पुढचे सहा महिने, मकर संक्रांतीपासून. यांच्या ठिकाणी म्हणजे या स्थितीत ज्याचे देहावसान होते ते ब्रह्मवेत्ते ब्रह्माप्रत जातात. त्यांचे पुनरपी जननम पुनरपी मरणम हे टळले जाते आणि ते त्या परमपुरुषाप्रत जातात, त्या ब्रह्मापर्यंत ते पोचतात.
आत अग्निज्योतीचा प्रकाशू बाहेरी शुक्लपक्षू परी दिवसू आणि सामासान माझी मासू उत्तरायण ऐसिया समायोगाची निरुती लाहोनी जे देह ठेविती ते ब्रह्मविद होती परब्रह्म अवधारी गा धनंजया एथवरी सामर्थ्ययावसरा तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावयासी. एथ अग्नी हे पहिले पायतरे ज्योतिर्मय हे दुसरे दिवस जाणे तिसरे चौथे शुक्लपक्ष आणि सामास उत्तरायण ते वरचिलगा सोपान येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. हा उत्तम काळू जाणिजे या ते अर्चिरा मार्गू म्हणिजे आता काळू तूही सहजे सांगे नायक.
देहामध्ये अग्नीचा आणि ज्योतीचा प्रकाश, अग्नीचा आणि ज्योतीचा म्हणजे या पंचतत्वापैकी अग्नितत्व असणे आवश्यक आहे. ज्योतीचा प्रकाश म्हणजे प्राणाची ऊर्जा ही असणे आवश्यक आहे. प्राण ऊर्जा सफिशियंट पाहिजे आणि बाहेर प्राण ऊर्जा म्हणजे काय हो, प्राण ऊर्जा म्हणजे आपलं स्वतःचं पावित्र्य, या आत्म्याचं पावित्र्य. आत्मा तर मुळात पवित्र आहेच, पण त्या जीवाचं पावित्र्यसुद्धा, आपले स्वतःवरचे संतुलन, नियमन, स्वतःवर लादलेले आपले संकल्प आणि त्याप्रमाणे आपली शुद्ध आणि पवित्र वागणूक, शुद्ध आणि पवित्र वागणूक, कोणाहीबद्दल काही न बोलणे, कोणाच्या वर्मावर बोट न ठेवणे, कोणाची निंदा चुगली न करणे, खोटे भाषण टाळणे, मिथल्या पाऊली चालणे, मिथले अन्न खाणे, सात्विक अन्न ग्रहण करणे, सर्व सत्वगुणांचा अंगीकार करणे, हे सर्व जे आहे याच्यामुळे शरीराचं, मनाचं, चित्ताचं आणि त्या जीवाचं पावित्र्य राखले जाते, तर ते पावित्र्य राखलं तरच मग प्राणवायूचा प्रकाश असतो. जिथे जिथे आपण वाईट कर्म करतो तिथे तिथे आपला आत्मा कमजोर होतो असे म्हणतात. कमजोर होणे म्हणजे ही प्राण ऊर्जा कमी कमी होणे, प्राण ऊर्जेचा ऱ्हास होणे. तर देहामध्ये अग्नीचा आणि ज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्ल पक्ष आणि दिवसाची वेळ आणि उत्तरायणातील 6 महिन्यांपैकी 1 महिना असावा कोणता तरी. अशा या चांगल्या जुळून आलेल्या योगाची प्राप्ती होऊन जे योगी आपला देह सोडतात ते ब्रह्मवेत्ते परब्रह्म होतात. कोणी होत नाही बरं का. जे योगी ज्यांना हा संपूर्ण योग आला असेल ते योगी ब्रह्मवेत्ते परब्रह्म होतात. ऐरा गैरा नथू खैरा नाही. ज्याने एवढं मोठं पावित्र्य जोपासलं असेल, ज्याच्या अंगात अग्नीचं बळ असेल, ज्याची प्राण ऊर्जा पवित्र असेल आणि ज्याला ही कंडिशन मिळाली असेल, कोणती कंडिशन, शुक्ल पक्ष, दिवसाची वेळ, उत्तरायणातील 1 महिना, असा जर योग जुळून आला तर तो परब्रह्मापर्यंत जातो. अर्जुना ऐक, या कालाचे येथपर्यंत सामर्थ्य आहे आणि त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाकडे येण्यास हा सरळ मार्ग आहे. आत्मस्वरूपाकडे जाण्याचा हा सरळ मार्ग आहे कारण याच्यात आडकाठी कुठेच नाही आहे. इथून निघालं की सरळ आत्मस्वरूपात जायचं आहे. इथे अग्नी ही पहिली पायरी, ज्योतीचे स्वरूप म्हणजे प्राणऊर्जा ही दुसरी पायरी, दिवस ही तिसरी पायरी, शुक्ल पक्ष चौथी पायरी आणि उत्तरायण ही 5वी पायरी आहे. या मार्गाने योगी तद्रूपता सिद्धीच्या घराला येतात, सायुज्य सदनात पोचतात आणि सामास उत्तरायण ते वरचिलगा सोपान येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगे. तद्रूपता सिद्धी, सायुज्य सिद्धी, त्या घराला ते पोचतात. हा उत्तम काळ आहे असे समजावे. याला अर्चिरादी मार्ग म्हणतात. अर्चिरा म्हणजे अर्ची म्हणजे सरळ, सरळ मार्ग अर्चिरादी मार्ग म्हणतात. आता जो दुसरा मार्ग आहे त्याच्याबद्दलही विचार करू.
धूमो रात्रीस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते.
आतमध्ये धूम्रयुक्त अग्नी, म्हणजे अग्नी तर थोडाफार असेल पण त्याचा धूर झालेला, त्याचप्रमाणे बाहेर रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे 6 महिने, या स्थितीत ज्याचे देहावसान होते तो योगी चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतो. म्हणजे स्वर्गातले भोग वगैरे भोगून त्याला परत मृत्यूलोकात येणे आहे, परत साधना तपस्या करणे आहे आणि त्यापुढे मग त्याची प्रगती, दुसरी प्रगती पुढे होईल. तोपर्यंत त्याला आणखीन या मार्गाची वाट पाहणी आहे.
तरी प्रयाणाचे नी अवसरे वा तुश्लेष्मो सुभरे तेणे अंतकरणी आंधारे कोंदले ठाके सर्वेंद्रियाला कुडपडे स्मृती भ्रमा माजी बुडे मन होय वेळे कोडे प्राणो अग्निचे अग्निपण जाये मग तो धूमची अवघा होय तेणे चेतना गिवसली ठाये शरीरींची जैसे चंद्राळ आभाळ सदट दाटे सजळ मग गडदना उजाळ ऐसे झावळे होय कामरेना सावध ऐसे जीवितासी पडे स्तब्ध आयुष्य मरणाची मर्याद वेळ उठाकी.
तरी मरणाच्या वेळी आतमध्ये कफ म्हणजे खूप खोकला, तोंडातून बेतके पडणे, नाकातून शेबूड वाहणे आणि जेव्हा इतका कफ दाटतो त्यामुळे अंतकरणामध्ये अंधार गच्च भरून जातो. म्हणजे अग्नीचे जे तेज होते, अग्नितत्व हे धुरासारखे होते. एखादं लाकूड जसं आपण पाहतो की ओलं लाकूड पावसाळ्याच्या दिवसामध्ये ओलं लाकूड जाळण्याचा प्रयत्न करतात चुलीत, तर त्यातून धूर जास्त आणि अग्नी कमी निघतो. तशी अवस्था जर असेल तर त्यामुळे अंतकरणात अंधार गच्च भरून राहतो, सर्व इंद्रिये लाकडासारखी जड होतात, स्मरणशक्ती भ्रमात बुडते, काही आठवत नाही, मन वेडे होते, प्राण कोंडतो, जुन्या जुन्या गोष्टी आठवू लागतात, अग्नीची उष्णता जाते, मग तो सर्व धूरच धूर होऊन राहतो. त्या धुराने चेतना शरीरामध्ये कोंडून राहते. त्या चेतनेला असं वाटते की मी कधी कधी हे शरीर सोडू. ज्याप्रमाणे पाण्याने भरगच्च भरलेले ढग चंद्राच्या आड दाट यावेत ना, मग त्यावेळी गडद अंधकारही नाही आणि स्वच्छ उजेडही नाही, असा झुंजूमुंजू उजेड असतो. याप्रमाणे तो धड मेलेला नसतो आणि धड शुद्धीवरही नसतो, अशी जीवितास स्तब्धता येते. आयुष्य मरणाच्या वेळेची वाट पाहू लागते आणि घरचे पण लाचार होतात. तोच ते शरीर, तो देह कधी सुटेल याची आपणही वाट पाहतो आणि आपल्या घरचे लोकसुद्धा या शरीरातून प्राण निघून जावा याची आतुरतेने वाट पाहत असतात. अशी ती लाचार लाचार परिस्थिती असते. ऐसी मनबुद्धी करणी सभोवती धुमाकुळाची कोंडणी, तेथ जन्मे जोडलिये वाहणी युगची बुडे. हा गा हा तिचे जे वेळी जाई, ते वेळी आणि का लाभाची गोठी के आहे, म्हणोनी प्रयाणी तव होये तुली दशा. आणि देहांतू ऐसी स्थिती बाहेरी कृष्ण पक्षूवरी राती, आणि सामासही ते ओढवती दक्षिणायन. ये पुनरावृत्तीची धराणी आघवी एकवटती जयाचिया प्रयाणी, तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसे न्यायिके. ऐसा जहाचा देह पडे तया योगी म्हणोनी चंद्रवरी जाणे घडे, मग तेथूनी मागुता बहुडे संसाराई. याप्रमाणे मन बुद्धी इंद्रिये यांच्या सभोवती अशी ही धुराच्या समुदायाची दाटणी होते. सर्वत्र धूळच धूळ धूरच धूर दाटतो आणि त्या धुरामुळे मन चांगला विचार करू शकत नाही, बुद्धी बरे वाईट पाहू शकत नाही, इंद्रियांना कळत नाही काय करावं काय नाही. बेडवर छी होऊन जाते, बेडवर सू होऊन जाते, काही कळत नाही, कसलंच काही कोणाच्या ताब्यात राहत नाही, कारण हे त्या धुरामुळे होते, कफाच्या धुरामुळे. तेव्हा जन्मभर संपादन केलेला स्वरूप अभ्यासाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो. बाबा अर्जुना, जन्मभर केलेला हातचा अभ्यास जेव्हा जातो ना, त्यावेळी आणखी प्राप्तीची गोष्ट कशाला मनात आणायला पाहिजे, म्हणून मरणकाळी तर अशी अवस्था होते, अशी लाचारी असते. व अशी ही देहाच्या आत स्थिती होऊन बाहेर वध्य म्हणजे कृष्ण पक्ष, तो पंधरवाडा, त्यानंतर रात्रीची वेळ आणि दक्षिणायच्या 6 महिन्यातील कुठला तरी महिना, ही वारंवार फेऱ्यात आणणारी ठिकाणे आहेत, ज्याच्या मरणाच्या वेळेला सर्वच एकत्र जुळून येतात ना या सर्व गोष्टी, तो ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कशी ऐकेल राजा. अशा रीतीने ज्याचा देह पडतो तो योगी असल्याकारणाने त्याचे चंद्रलोकापर्यंत जाणे घडते. नंतर तेथून तो माघारा फिरून येतो, पण त्याला पुन्हा मृत्यूलोकात जन्मास यावे लागते. आता तो योगी होता म्हणून तो चंद्रलोकापर्यंत गेला आणि परत तिथून परत आला. आम्ही अकाळू जो पांडवा म्हणितला तो हा जाणावा, आणि हाचू धूम्रमार्ग गावा पुनरावृत्तीच्या. एर तो अर्चिरा मार्गू तो वसतानी असलगू, साव्या स्वस्त सांगू निवृत्तीवरी. अर्जुना, आम्ही अकाळ म्हणून जो म्हटला ना तो हाच, असे समज. आणि हाच पुनर्जन्म गावास नेण्याचा आणि तिथून परत आणण्याचा धूम्रमार्ग आहे. जसा आधी अर्चिरादी मार्ग सांगितला होता तसा हा धूम्रमार्ग आहे. जो अर्चिरादी मार्ग तो वाहता आणि सुगम आहे, तो सरळ आहे आणि तो सहज कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ती करून देण्यास चांगला आहे. पण हा धूम्रमार्ग पुनरपि जननम आणि पुनरपि मरणम या फेऱ्यामध्ये आपल्याला टाकणार आहे. पण आता हे काही आपल्या हातात नाही ना. त्यापुढे काय होते, त्या योग्यांची दशा कशी होते हे आपण उद्याच्या भागात जाणून घेऊ. आज इथेच विश्रांती घेऊ. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.